आता आपण पुढल्या प्रश्नांकडे वळूया. पुढला प्रश्न आहे, मला MRI किंवा एक्सरे करण्याची गरज केव्हा असते? प्रश्न नंबर 6. आपण या अगोदर वाचल्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जो बदल झाला आहे, हा बदल एवढ्यापुरताच मर्यादित आहे का तो बिघाड या रूपात आहे, म्हणजे थोडक्यात तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे किंवा त्याला काहीतरी करायला लागणार आहे, इंजेक्शन द्यायला लागणार आहे, ऑपरेशन करायला लागणार आहे, तर अशा अवस्थेमध्ये आम्ही एक्सरे काढा किंवा MRI स्कॅन करा असं सांगतो. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणची जी जागा जी आहे त्या जागेत झालेला जो बदल आहे तो समजून घेण्यासाठी ह्या गोष्टीची गरज असते. आपण यामध्ये एक सोपं उदाहरण घेऊया. आपल्याला इथून आपल्या घरून कुठेतरी जायचं आहे, सिंहगडावर जायचं आहे, तर आपल्याला काय माहिती पाहिजे? तर नकाशा माहिती पाहिजे किंवा ती जागा काय आहे, उंच आहे, सखल आहे, वगैरे वगैरे. हे जशी भौगोलिक माहिती पाहिजे तशी भौगोलिक ॲनॅटमीची माहिती जी आहे ही आम्हाला एक्सरेमध्ये आणि MRI स्कॅनमध्ये मिळते. थोडक्यामध्ये आपली जी लक्षणं आहेत, ज्या लक्षणांचा समूह मी आपल्याला वर्णन केला, त्यामधली कंबरदुखी सौम्य, आपल्या माकडहाडाच्या भोवती दुखणे, आपल्या कमरेमध्ये कडेला दुखणे, टाच दुखणे, गुडघा दुखणे, जांघेत दुखणे आणि दुखणं मर्यादित रूपात असणे, ह्या अवस्थेमध्ये एक्सरे किंवा MRI काढण्याची गरज नाही, कारण त्यांनी आपल्या ट्रीटमेंटसाठी विशेष फायदा होत नाही. त्यामध्ये आणखीन एक विषय असा येतो की MRI काढल्यानंतर मग सगळं लक्ष आपलं त्या MRI जातं. आता पुढचा प्रश्न, माझ्याकडे MRI रिपोर्ट आहे, MRI फिल्म्स नाहीत, तर मग मी डॉक्टरांना दाखवून त्याचा काही त्या रिपोर्टचा फायदा आहे का? याबाबत मी असं मत सांगेन की सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये 2-3 त्यामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. पहिली समस्या अशी आहे की बऱ्याच वेळेला MRI हा जो सांगणारा माणूस आहे त्याच्या डोक्यामध्ये तो का केला पाहिजे हा जो विचार आहे तो विचार आणि आम्हा सर्जन्सच्या डोक्यातला विचार हा वेगळा असू शकतो. दुसरा मुद्दा असा की तुम्ही MRI केल्यानंतर MRI मध्ये दिसणाऱ्या गोष्टीचा रिपोर्ट देणारे जे डॉक्टर्स आहेत हे स्वतः पेशंट्सना तपासत नाहीत, हे स्वतः पेशंटना बघत नाहीत, हे स्वतः पेशंटना त्यांची लक्षणं विचारत नाहीत की तुम्हाला त्रास काय आहे, आणि ते ट्रीटमेंट देत नाहीत किंवा त्यांचा त्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही हातभार किंवा त्यांचा समावेश त्या विषयामध्ये नसतो. त्यामुळे काय होतं, तर ते जे रिपोर्ट लिहितात हे रिपोर्ट्स हे समोर दिसणाऱ्या चित्राचे रिपोर्ट असतात. ह्या चित्राच्या मध्ये दिसणारी जिवंत व्यक्ती आणि त्याच्या समस्या यांचं त्यांना काहीही देणं घेणं नसतं. तिसरी गोष्ट अशी की MRI हा अतिशय उत्तम प्रकारे काढला, MRI दिसणाऱ्या गोष्टींचं वर्णन अतिशय उत्तम प्रकारे केलं, तरी मी ह्या अगोदर लिहिलेलं आहे की 30% लोकांमध्ये MRI दिसणारी गोष्ट आणि त्यांची लक्षणं यांचा काहीही मेळ नसतो, किंबहुना MRI त्या व्यक्तीच्या शरीरात झालेले सगळे बदल दिसतात. केवळ एखादी गोष्ट दिसते म्हणजे तो आजार आहे असं आम्ही डॉक्टर लोक किंवा आमचं शास्त्र समजत नाही. पेशंटची याबाबतची समजूत वेगळी असू शकते. पेशंटना एकदा MRI रिपोर्ट हातात आला की आपल्याला डॉक्टरांची उलट तपासणी किंवा डॉक्टरांना प्रश्न विचारण्याचा हक्क निर्माण झाला असं आजकालच्या दिवसामध्ये विचित्र इक्वेशन समीकरण तयार झालेलं आहे. हे आपण काही क्षणापुरतं का होईना आमच्या शास्त्राचा विचार करून बाजूला ठेवलं पाहिजे. आता प्रश्न नंबर 8, डॉक्टर तुम्ही मला औषधं दिलीत आणि व्यायाम सांगितलात, मला खरोखर व्यायाम करायची गरज आहे का आणि व्यायामाने माझी जी तक्रार आहे ही जाऊ शकेल का? ह्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला जी औषधे दिली जातात ह्या औषधांचा परिणाम हा शरीरामध्ये शिरेभोवती आलेली सूज कमी करणे, त्या शिरेला मजबूत करणे आणि त्या शिरेच्या बनावटीमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असेल, डेफिशियन्सी असेल, तर ती दुरुस्त करणे अशा दृष्टीने असतो. त्यामध्ये व्यायाम जे सांगितले जातात हे व्यायाम हे 2-3 कारणांनी सांगितले जातात. व्यायाम या शब्दाचं शास्त्रीय जर आपण रूप पाहिलं तर ते असं आहे की ज्यामुळे आपलं शरीर जास्ती लवचिक होतं, ज्यामुळे आपल्या शरीराची ताकद वाढते आणि आपली दमसाथ वाढते, याला व्यायाम असं आम्ही म्हणतो. यामध्ये विविध प्रकारचे व्यायाम येतात. सामान्यपणे लवचिकपणा वाढवण्यासाठी योगासनं करणे हा व्यायामाचा प्रकार उपलब्ध आहे. ताकद वाढवण्यासाठी व्यायामशाळेत जाऊन वजन उचलणे किंवा घरच्या घरी हातात वजन घेऊन व्यायाम करणे, डंबेल्स घेऊन व्यायाम करणे, दंड फिरवणे या प्रकारचे व्यायाम केले जातात. आणि दमसाद वाढवण्यासाठी टेकडी चढणे, ट्रेडमिलवरती चालणे अशा स्वरूपाचे व्यायाम केले जातात. पण कमरेसाठी जेव्हा आम्ही व्यायाम सांगतो त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो की ते व्यायाम हे तुम्हाला होत असलेल्या तक्रारी, वेदना कमी करण्यासाठी सांगितले जातात. आता व्यायाम ह्या गोष्टीबाबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे व्यायाम हा त्या जागेला, जागेच्या संबंधित असतो आणि व्यायामाचा परिणाम हा फक्त त्या जागेपुरता मर्यादित असतो. दमसाथी जे व्यायाम सोडून उरलेले जे व्यायाम आहेत हे त्या जागेला स्पेसिफिक असतात. उदाहरणार्थ आपण आपल्या कमरेसाठी, कमरेच्या तक्रारीसाठी व्यायाम करणार असलो तर तो कमरेसाठीचा व्यायाम असला पाहिजे. तो पावलासाठी आणि हातासाठीचा व्यायाम असेल तर त्याच्या कमरेच्या तक्रारीमध्ये उपयोग होत नाही. व्यायाम जेव्हा सांगितला जातो त्यावेळेला तो मूलभूततः मॅकेन्झीज टेस्ट म्हणून, रॉबिन मॅकेन्झी नावाचे न्यूझीलंडमधले एक फिजियाट्रिस्ट आहेत, त्यांनी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची शोधून काढली आहे. ती गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही पोटावरती झोपता आणि हाताचा आधार न घेता जेव्हा छाती वर उचलता त्यावेळेला मेजॉरिटी लोकांमध्ये, म्हणजे प्रामुख्याने असं दिसतं की आपल्या वेदना ज्या काही कमरेमध्ये आहेत, आडव्या आहेत, उभ्या पसरलेल्या आहेत, त्या एका जागी जमा होतात. किंवा पायामध्ये जर वेदना होत असतील तर त्या छातीवर उचलल्यानंतर, पाठीची कमान केल्यानंतर त्या वेदना कमरेच्या दिशेला सरकतात. हे अतिशय महत्त्वाचं नमूद केलेलं फाइंडिंग आहे, महत्त्वाचं लक्षण आहे, ज्यामध्ये वेदना या पाठीच्या दिशेला, कमरेच्या दिशेला एकत्रित येतात. तसं जर होत असेल तर केवळ व्यायामाने सुद्धा ही तक्रार दुरुस्त होण्याची शक्यता बरीच जास्ती आहे, म्हणून हा व्यायाम सांगितला जातो. प्रश्न नंबर 9, मला असं सांगण्यात आलं आहे की माझ्या कमरेच्या मणक्यामधली एक चकती आहे ती खराब झाली आहे. आता ही जशी खराब झाली आहे तसं इतरही चकत्या खराब होतील का? किंबहुना मी आता काय करावं जेणेकरून माझ्या या इतर चकत्या खराब होणार नाहीत? याचं उत्तर असं आहे की तुमच्या शरीरातल्या कमरेच्या मणक्यामधल्या चकत्यांमध्ये जर काही बदल झाला असेल आणि त्यामध्ये झीज झाली असेल, बिघाड झाला असेल, तर हा बिघाड इतर चकत्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो. हा होऊ शकतो म्हणण्यामध्ये तो किती कालावधीत होईल, केव्हा होईल हे मात्र निश्चित छातीठोकपणे सांगता येत नाही. तो होऊ शकतो हे सांगण्याचं विश्वासाचं कारण असं की यातला 50% भाग हा तुमच्या अनुवंशिकतेशी संबंधित असतो. तुमच्या आईवडिलांमध्ये हा जर प्रॉब्लेम ह्या अगोदर झालेला असेल, उतार वयातला प्रॉब्लेम नव्हे, तरुण वयातले प्रॉब्लेम जर झालेले असतील तर तुम्हालाही त्या वयाच्या आसपास ते प्रॉब्लेम व्हायची शक्यता बरीच जास्ती आहे. दुसरी गोष्ट अशी की हे जे प्रॉब्लेम्स होतात ह्याच्यामध्ये आहार विहार, व्यायाम, कामाची पद्धत, वजन, वय, वाहनाचा वापर वगैरे वगैरे ह्याचा साधारणतः 30% भाग असतो आणि 20% हे आपल्या पाठीला बसणारे हादरे, धक्के, अपघात, आपल्या अंगावर काहीतरी पडणं, आपण पडणं ह्यामुळे निर्माण होतात. ह्याच्यात एक मुद्दा असा आहे की हे सगळे, ह्या सर्व गोष्टी ह्या औषधाच्या बाहेर आहेत. आणि अशी आणखीन एक गोष्ट त्यामध्ये असे आहे की तुम्ही एखादी गोष्ट करून केवळ हे सर्वच्या सर्व फॅक्टर्स तुमच्या नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाही. यामध्ये गमतीचा भाग असा आहे की आम्ही पेशंटना असं सांगतो की तुमचा एक दात डाव्या बाजूला किडला आहे, त्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे, ह्या ट्रीटमेंटमुळे तुमचे इतर दात किडायचे राहणार नाहीत. किंबहुना डाव्या बाजूला ट्रीटमेंट घेतल्यामुळे उजव्या बाजूचा दात पण किडणार नाही तर असं होणार नाही. फार तर डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे तुम्ही आधीपासून त्या दृष्टीने प्रयत्न करू शकाल. आता हे जे प्रयत्न जे करायचे याच्याबाबत परिस्थिती ही पूर्णपणे निराशाजनक नाही. आपल्या देशामध्ये कमीत कमी गेले 2000 वर्ष किंवा जास्ती आपण योगासनं करतो. या योगासनांचा महत्त्वाचा फायदा कमरेच्या कामाच्या दृष्टीने असा होतो की तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांची योग्य जाणीव तुमच्या मेंदूपर्यंत पोचते, कायम पोचते. त्याचप्रमाणे आपल्या सांध्यांशी संबंधित जे स्नायूबंध असतात, ज्याला आम्ही लिगॅमेंट्स म्हणतो, ही लिगॅमेंट्स कार्यक्षम होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराचा लवचिकपणा, ताकद, शरीराची ठेवण ही जास्ती चांगली राखायला आणि शरीराचा लवचिकपणा मेंटेन करायला व्यायामाचा निश्चित उपयोग होतो. व्यायामाचा जो उपयोग होतो त्यामुळे मग पुढे होणारा डॅमेज थांबेल का, पुढे होणारा त्रास हा कायमचा जाईल का, तर निश्चित नाही. पुढे होणारा त्रास होणार पण मग त्याची तीव्रता कमी होऊ शकते, त्याची तीव्रता ही पण नियंत्रित ठेवू शकतो, ह्या स्वरूपाची होऊ शकते. या ठिकाणी पुढचा प्रश्न मला पेशंट असा विचारतात, काय हो तुम्ही सर्जन आहात, प्रश्न नंबर 10, तुम्ही सर्जन आहात, तुम्ही कायम फक्त ऑपरेशनच सांगता का? आता याचं उत्तर असं आहे की मी 100 पेशंट जर पाहिले तर सामान्यतः त्यातल्या 10 पेशंटमध्ये ऑपरेशनची गरज असण्याची परिस्थिती जनरली दिसते. 90% पेशंटमध्ये ऑपरेशनची गरज नसते, कारण त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, त्यांची जी समस्या आहे, ही पूर्णपणे विकसित रूपामध्ये किंवा खूप प्रगत अवस्थेमध्ये गेलेली नसते. त्यामुळे त्या अवस्थेमध्ये आपण होणारा त्रास हा व्यायामाने, औषधांनी, इंजेक्शनांनी दुरुस्त करू शकतो. तेव्हा प्रश्नाचं उत्तर, कायम ऑपरेशनचीच गरज पडते का? तर निश्चित नाही. तुमच्या आजाराची कारणमीमांसा आणि त्याची अवस्था यांचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जातो. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे.